व्हॉइस विला स्टूडियो प्रस्तुत करीत आहे सीपीएन बिरार महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात।
एक कलंदर नवप्रवर्तक श्री संदीप बारसकर, माणसाचा छंदच त्याला व्यवसायाचं आणि उद्योगाचं साधन मिळवून देत असेल तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो। त्यातून मिळणारं समाधान नेहमीसाठी टिकणारं असतं, हेच संदीप बारसकर यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं। मध्य प्रदेशातील मूलताईवरून आलेले त्यांचे वडील नागपुरातील महाल परिसरातील नगरपालिका शाळेत शिक्षक होते। आई देखील याच शाळेत शिक्षिका होती। चौघ भावंड आणि आई वडील असं कुटुंब सुखानं जगत होतं। परंतु संदीप यांनी मात्र वेगळा मार्ग निवडला आणि त्यांना या कुटुंबातून बाहेर पडावं लागलं। बारावीत काही कारणांनी नापास झालेल्या संदीप यांनी यातून बाहेर पडण्यासाठी गीतार वाजवण्यास सुरुवात केली। या नैराश्याने त्यांना शिक्षणापासून जरा दूर नेलं। आपल्या स्वतःच्या कौशल्याने त्यांनी गिटार वादनात नैपुण्य संपादन केलं। शिक्षणाप्रती अनास्था असल्याने त्यांनी आपलं सर्व लक्ष गिटार वादनावर केंद्रित केलं। त्यांनी प्रदीप पंच यांच्याकडून गिटार वादनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त केलं। त्यानंतर त्यांनी कादर यांच्या सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रात काम करण्यास सुरुवात केली। कादर त्यांना त्यावेळी एका कार्यक्रमाचे 100 रुपये देत असत। हा सर्व प्रवास 1992 पर्यंत सुरू होता। परंतु त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात अचानक असा योग आला की त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं। 1992 मध्ये नागपुरात श्री नितीनजी गडकरी यांनी अशोक हांडा यांचा सुप्रसिद्ध 100 कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आवाज की दुनिया ची प्रस्तुती करण्यासाठी निमंत्रित केला होता। त्यावेळी त्यातील एका गिटार कलाकाराची तब्येत अचानक बिघडल्याने अशोक हंडा यांनी नागपुरातील गिटार वादकांचा शोध घेतला आणि त्यांना संदीप बारसकर यांचं नाव कळलं। अशोक हंडा यांनी श्री संदीप यांना वेळेवर गिटार वाजवशील का असं विचारलं व संदीप पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर सादरीकरणासाठी उतरले। आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा एक भाग झालो याचा त्यांना अत्यंत आनंद झाला। पण दुसऱ्या दिवशी अशोक हांडा यांनी संदीप यांना बोलवून सांगितले, आम्हाला 100 कलाकारांचा संच पूर्ण करायचा होता म्हणून तुला बोलवलं, पण तुझ्या गिटारचा माईक पूर्ण वेळ बंद होता, परंतु तुझे गिटार वादन मला आवडले, तू आमच्या बरोबर अमेरिकेला चलशील का? बारसकर यांच्यासाठी ही फार मोठी उपलब्धी होती। ते अशोक हांडांच्या ग्रुप बरोबर अमेरिकेला गेले। 1992 मध्ये अमेरिकेला गेल्यावर तेथे त्यांनी साऊंड सिस्टीमची अप्रतिम पद्धती पाहिली। साऊंडचे मॅनर्स ते तिथे शिकले। तिथं मोठ्यातला मोठा कलाकार देखील साऊंड सिस्टीम कशी आहे हे कार्यक्रमाच्या आधी येऊन तपासून जातो। भारतात मात्र अजूनही कलाकार कार्यक्रमाच्या वेळीच येतो हे त्यांच्या लक्षात आले। नागपुरात परत आल्यावर आपणही आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी ठरवलं। आज ते अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांना साऊंड सिस्टीम पुरवण्याचा व्यवसाय करीत आहेत। भाग्यश्री धारप या सुप्रसिद्ध गायिकेशी प्रेमविवाह केल्यावर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला। एकतर आई वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर पडावं लागलं, व्यवसाय देखील पूर्णपणे स्थापन झाला नव्हता, तेव्हा आधुनिक साऊंड सिस्टीम वापरण्याची नागपूरकरांची मानसिकता नव्हती, तेव्हा त्यांना एका ठिकाणी नोकरी देखील करावी लागली, पण त्या नोकरीतही त्यांना 2 महिने पगार मिळाला नाही। अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना खूप धीर दिला, त्यातून सावरण्यासाठी मदत केली। हळूहळू व्यवसायात जम बसू लागला। 2000 नंतर कामांचे ऑर्डर येऊ लागले। केवळ 2 व्यक्तींना हाताशी घेऊन चालू केलेल्या या व्यवसायात आज ते 44 लोकांना रोजगार देत आहेत। 50,000 रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय 1 करोडच्या घरात पोहोचला आहे। एवढी उंच भरारी त्यांना त्यांच्या पत्नीमुळेच घेता आली असं त्यांचं मत आहे। साऊंड सिस्टीम भाड्याने देण्याबरोबरच संदीप बारसकर यांनी स्वतःचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ देखील स्थापन केला आहे। सुरुवातीला जेव्हा व्यवसायात धडपड करीत होते तेव्हा श्री माधव ओक यांच्या लोकमत बिल्डिंग मधील म्युझी रेका नावाच्या स्टुडिओ मध्ये त्यांनी काही दिवस नोकरी केली। त्यावेळी त्यांनी स्टुडिओशी संबंधित व रेकॉर्डिंगच्या संबंधित सर्व कामांची माहिती मिळवली। आता त्यांच्या स्वतःच्या मालकीचा हा साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ अनेकांना प्रशिक्षण देत आहे। कोणत्याही व्यवसायात 1 वर्षात यश मिळत नाही। आज मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवसाय कधी काळी त्यांना उपाशीपोटी राहायला देखील लावत होता। अत्यंत प्रचंड मेहनत, अत्यंत प्रामाणिकपणा आणि पारदर्शक व्यवहार यामुळेच केवळ व्यवसाय दीर्घकाळ चालतो यावर त्यांचा विश्वास आहे। व्यवसायाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्याजवळ 1 लाख रुपयांची सामग्री होती। त्यात सातत्याने वाढ करून त्यांनी 6 ते 7 कोटी रुपयांची सामग्री जमा केली आहे। ज्यावेळी राहायला घर नव्हतं तेव्हा ते चवंडके यांच्याकडे भाड्याने राहत, कधी कधी भाड्याचे महिन्याचे पैसेही ते देऊ शकत नसत। आज ते स्वतःच्या घरात राहत आहेत। व्यवसाय करणे हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट होतं असं ते म्हणतात। सामग्रीची कमतरता, पैशाची कडकी, कुटुंबातील हेळसांड आणि व्यवसायातील तोटा या सर्व पार्श्वभूमीवर केवळ मित्रांच्या भरोशावरच मी तग धरू शकलो असं ते म्हणतात। या काळात भाग्यश्रीची साथच माझ्या आयुष्यात भाग्य आणि श्री घेऊन आले असं त्यांचं म्हणणं आहे। स्वतःचा छंदच व्यवसाय झाल्यानं मिळणारं समाधान शब्दातीत आहे असं ते म्हणतात। नागपुरातून अशा स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय साऊंड सिस्टीम भाड्यानं देण्याचा व्यवसाय करणारे संदीप बारसकर हे एकमेव आहेत। केवळ बीकॉम ची पदवी घेतलेले संदीप आज साऊंड इंजिनियर म्हणून अनेकांसाठी काम करीत आहेत। त्यात अजय अतुल, अवधूत गुप्ते, रूपकुमार राठोड, सोनाली राठोड, प्रीतम इत्यादी नामांकित गायकांची नावे आहेत। प्रचंड मेहनतीची तयारी ठेवा आणि व्यवसायात टिकून राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, म्हणजे व्यवसाय यशस्वी होईल असा संदेश ते नवीन पिढीला देतात। केवळ व्यवसायातच त्यांनी भरारी घेतली असं नसून सामाजिकतेचंही त्यांना भान आहे। व्यवसायात जम बसल्यावर मुलगी दत्तक घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं। भाग्यश्री आणि त्यांची स्वतःची एक मुलगी असतानाही त्यांनी दुसरी मुलगी दत्तक घेतली। समाजाला मुलगी वाचवा हा संदेश स्वतःच्या कृतीतून त्यांनी अभूतपूर्व रीतीने दिला आहे। अशा प्रकारे वेगळी वाढ सोकाळणाऱ्या आणि स्वतःच्या वेगळ्याच दुनियेत रममाण होणाऱ्या या मस्त कलंदर व्यावसायिकाला आमचा प्यारभरा नमस्कार।
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत। या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे।